आकाशवाणी पुणे विजयालक्ष्मी साळवी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्याची अधिसूचना जारी. राज्यातल्या 11 मतदारसंघांमध्ये 7 मे रोजी मतदान. भारताला संयुक्त राष्ट्रांमध्ये कायमस्वरूपी सदस्यत्व मिळेल. परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांचा विश्वास. राज्यात अभिनव उपक्रमातून मतदार जागृती. वयोवृद्ध आणि दिव्यांग मतदारांसाठी गृहमतदानाची प्रक्रियाही वेगात. आणि मराठवाड्यात वीज पडून चौघांचा मृत्यू. पिकांचं आणि घरांचंही मोठं नुकसान. आता सविस्तर बातम्या. लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्याची अधिसूचना काल जारी झाली. या टप्प्यात 10 राज्यांमधल्या 94 मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे. राज्यातल्या रायगड, बारामती, धाराशिव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि हातकणंगले या 11 लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे. या मतदारसंघात कालपासूनच उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. 19 एप्रिल हा उमेदवारी अर्ज भरण्याचा अखेरचा दिवस आहे आणि 20 एप्रिलला अर्जांची छाननी होईल. 22 एप्रिलपर्यंत अर्ज मागे घेता येतील आणि 7 मे रोजी मतदान होणार आहे. पुणे जिल्ह्यातल्या बारामती मतदारसंघात बहुजन समाज पार्टी आंबेडकर गटाच्या त्रिशला कांबळे यांनी काल आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून शकील अब्दुल करीम सावंत यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज सादर केला. सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी दीपक उर्फ व्यंकटेश्वरा महास्वामी यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार दादगोंडा चौगोंडा पाटील यांनी अर्ज दाखल केला आहे. कोविडच्या काळात भारतानं 100 अधिक देशांना कोविडची प्रतिबंधक लस पुरवली. त्यामुळे कोविडनंतर भारताकडे पाहण्याचा जगातल्या अनेक देशांचा दृष्टिकोन बदलला. जगभरातील जनता आता भारतासोबत आहे. त्यामुळे भारताला लवकरात लवकर संयुक्त राष्ट्रांचं कायमस्वरूपी सदस्यत्व मिळेल असा विश्वास परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी काल पुण्यात व्यक्त केला. समर्थ युवा फाउंडेशन आणि युवा स्वराज्य प्रतिष्ठानच्या वतीनं आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार मेधा कुलकर्णी यांच्यासह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते. विजय चौथाई यांनी एस जयशंकर यांच्याशी भारताच्या जागतिक उदयाचा प्रवास या विषयावर संवाद साधला. युक्रेनहून भारतात परतलेल्या काही विद्यार्थ्यांनी आणि त्यांच्या पालकांनी जयशंकर यांचा विशेष सत्कार यावेळी केला. गेल्या 4 वर्षात भारताची संस्कृती वारसा याबद्दल देशातल्या नागरिकांमध्ये स्वयंजागृती झाली असं जयशंकर म्हणाले. देशातल्या बुद्धिमत्तेला अधिकाधिक संधी देण्यासाठी पायाभूत सुविधा, स्टार्टअप आणि व्यवसायानुकूल वातावरण तयार होत आहे असं सांगून भविष्यात कृत्रिम बुद्धिमत्तेत गुंतवणूक करावी लागेल असं प्रतिपादन जयशंकर यांनी केलं. राज्यात लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यासाठीच्या प्रचाराला वेग आला आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी भाजप उमेदवार सुनील मेंढे यांच्याकरता काल गोंदिया इथं प्रचारसभा घेतली. महायुतीच्या नेतृत्वात देशाचा सर्वांगीण विकास होत असल्याचं त्यांनी सांगितलं. भ्रष्टाचारी लोकांना निवडून देण्यापेक्षा पंतप्रधान मोदी यांचे हात बळकट करावेत असं आवाहन नड्डा यांनी केलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल हिंगोली इथं बाबूराव कदम यांच्या प्रचारासाठी प्रचारसभा घेतली. ही निवडणूक देशाला महासत्तेकडे घेऊन जाणार असल्याचं सांगून देशाचा विकास आणि प्रगतीच्या दृष्टीनं ही महत्वाची ठरणार आहे असं त्यांनी सांगितलं. अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानाची पाहणी करून पंचनामे करण्याचे निर्देश आपण दिले असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. उद्धव ठाकरे यांनी पालघरमध्ये बोईसर इथं महाविकास आघाडीच्या उमेदवार भारती कांबळी यांच्या प्रचारासाठी सभा घेतली. भाजपनं केंद्रीय यंत्रणांचा वापर राजकीय पक्षातले नेते फोडण्यासाठी केल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघातल्या महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ प्रशांत पडोळे यांच्या प्रचारार्थ राहुल गांधी यांची आज भंडारा जिल्ह्यातल्या साकोले इथं जाहीर सभा होणार आहे. तर उद्या 14 एप्रिल रोजी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे नागपुरातल्या गोळीबार चौक इथं आमदार विकास ठाकरे यांच्या प्रचारासाठी सभा घेणार आहेत. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. राज्यात ठिकठिकाणी मतदान जनजागृती करण्यासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले जात आहेत. नाशिक इथल्या लोहनेर जनता विद्यालयाचे शिक्षक सुनील एखंडे यांनी नाविन्यपूर्ण पद्धतीनं वासुदेवाच्या भूमिकेतून मतदारांना मतदान करण्याचं आवाहन केलं आहे.
दान पावलं, दान पावलं लोकशाहीच्या नावानं, दान पावलं वासुदेवाची स्वारी करी मतदानाची जनजागृती. अहो बाई, हा वासुदेव तुमच्या दारी आला आहे, लोकशाहीचा संदेश आणला आहे बरं का. येत्या 20 मेला नाशिक जिल्ह्यात लोकसभेची निवडणूक होत आहे आणि या निवडणुकीत आपल्याला संविधानाने जो मतदानाचा हक्क दिला आहे ना, तो बजावून आपल्याला आपले राष्ट्रीय कर्तव्य पार पाडायचं आहे बरं का. आणि हो, आपलं एक मत देशाच्या प्रगतीसाठी विकासासाठी फार महत्वाचं आहे बरं का बाई. म्हणून हा वासुदेव आपल्याला विनंती करतो, आपल्या हक्काचं मतदान नक्की करा. मग करणार ना आपल्या हक्काचं मतदान. दान पावलं, दान पावलं लोकशाहीच्या नावानं, दान पावलं.
मतदान जनजागृती करता अकोल्यातल्या दिव्यांग मदत कक्षातर्फे मतदान जनजागृती रॅली आयोजित करण्यात आली होती. पालघर जिल्ह्यात मतदान जनजागृतीसाठी बोर्डी इथं 750 विद्यार्थ्यांनी मानवी साखळी तयार करून मतदान जनजागृती केली. पहिल्या टप्प्यातल्या लोकसभा निवडणुकांसाठी भंडारा गोंदिया मतदारसंघात 19 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. यंदा प्रथमच 85 वर्षांहून अधिक वय असणारे मतदार आणि दिव्यांग मतदारांच्या घरी जाऊन मत नोंदवण्याची प्रक्रिया राबवली जात आहे. यासाठी निवडणूक यंत्रणेची लगबग सुरू आहे. भंडारा गोंदिया मतदारसंघात 98 वर्षीय मतदारानं पहिलं गृहमतदान करण्याचा मान मिळवला आहे. जिल्ह्यात 1242 मतदारांनी गृहमतदान केलं आहे. लोकसभा निवडणुकीत मतदान करण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोग मतदार छायाचित्र ओळखपत्राव्यतिरिक्त अन्य 12 प्रकारचे ओळखीचे पुरावे ग्राह्य धरणार आहे. त्यापैकी कोणताही एक पुरावा दाखवल्यानंतर मतदारांना मतदान करता येणार आहे. एखाद्या मतदारानं मतदार यादीतील आपल्या पत्त्यात बदल केला असेल पण त्याला अद्याप नवं ओळखपत्र मिळालं नसेल तर आधीचं ओळखपत्र ग्राह्य धरलं जाणार आहे. मात्र या व्यक्तीचं नाव सध्याच्या पत्त्यासह मतदार यादीत असणं आवश्यक आहे. सर्व नोंदणीकृत मतदारांना मतदानाच्या तारखेच्या किमान 5 दिवस आधी मतदान केंद्र, यादी भाग क्रमांक, मतदानाची तारीख, वेळ इत्यादी माहितीच्या चिठ्ठ्यांचं निवडणूक कार्यालयाकडून वितरण केलं जाणार आहे. मतदारांनी मतदान केंद्रावर जाताना माहितीची चिठ्ठी आणि छायाचित्र असलेलं ओळखपत्र सोबत घेऊन यावं असं आवाहन निवडणूक अधिकारी कार्यालयानं केलं आहे. बुलडाणा जिल्ह्यात काल दुपारी गारपिटीसह झालेल्या अवकाळी पावसामुळे अनेक तालुक्यांमध्ये शेती पिकांचं मोठं नुकसान झालं. खामगाव तालुक्यातल्या घारोड निरोडसह अकोली गणेशपूर पाळा इथं अनेक घरं पडली, मोठ्या प्रमाणात गुरढोरंही मरण पावली. सोलापूर शहर आणि जिल्ह्यात सलग 4थ्या दिवशी झालेल्या अवकाळी पावसामुळे तसंच वीज पडून जवळजवळ 10 शेळ्या आणि गायींचा मृत्यू झाला. परभणी जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस आणि गारपिटीमुळे शेती पिकांचं नुकसान झालं. वाशिम जिल्ह्यातल्या चांडस, शिरपूर तालुका मालेगाव इथंही पिकांचं नुकसान झालं. गंगाखेड तालुक्यातल्या एळेगाव इथं एका व्यक्तीचा अंगावर वीज पडून मृत्यू झाला. छत्रपती संभाजीनगर इथल्या टाकळी अंबडघेवरी इथंही वीज पडून एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला तर विहा मांडवा परिसरात वीज पडून 2 बैलांचा मृत्यू झाला. सिल्लोड तालुक्यातल्या उंडणगाव परिसरात वीज पडून एका युवकाचा मृत्यू झाला. बीडमध्ये गेवराईजवळ मन्यारवाडी शिवारात काम करत असताना अंगावर वीज पडून एका महिलेचा जागीच मृत्यू झाला तर त्यांचा मुलगा गंभीररित्या जखमी झाला आहे. हवामान. मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात आज तुरळक ठिकाणी जोराचे वारे आणि विजांसह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. विदर्भातही गारपिटीसह असाच इशारा देण्यात आला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. लोकसभा निवडणुकीच्या 3र्या टप्प्याची अधिसूचना जारी. राज्यातल्या 11 मतदारसंघांमध्ये 7 मे रोजी मतदान. भारताला संयुक्त राष्ट्रांमध्ये कायमस्वरूपी सदस्यत्व मिळेल, परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांचा विश्वास. राज्यात अभिनव उपक्रमातून मतदार जागृती. वयोवृद्ध आणि दिव्यांग मतदारांसाठी गृहमतदानाची प्रक्रियाही वेगात. आणि मराठवाड्यात वीज पडून 4 जणांचा मृत्यू, पिकांचं आणि घरांचंही मोठं नुकसान. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.